नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमो भवाय च रुद्राय च नमः, शर्वाय च पशुपतये च नमो, नीलग्रीवाय च शितिकण्ठाय च नमः, कपर्दिने च व्युक्तकेशाय च नमः, सहस्राक्षाय च शतधन्वने च नमो, गिरिशाय च शिपिविष्टाय च नमो, मीढुष्टमाय चेषुमते च नमो, ह्रस्वाय च वामनाय च नमो, बृहते च वर्षीयसे च नमो, वृद्धाय च संवृद्ध्वने च नमो, अग्र्याय च प्रथमाय च नमः, आशवे चाजिराय च नमः, शीघ्रियाय च शीभ्याय च नमः, ऊर्म्याय चावस्वन्याय च नमः, स्रोतस्याय च द्वीप्याय च नमो, ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः, पूर्वजाय चापरजाय च नमो, मध्यमाय चापगल्भाय च नमो, जघन्याय च बुद्धियाय च नमः, सोभ्याय च प्रतिसर्याय च नमो, याम्याय च क्षेम्याय च नमः, उर्वर्याय च खल्याय च नमः, श्लोक्याय चावसान्याय च नमो, वन्याय च कक्षाय च नमः, श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः, आशुषेणाय चाशुरथाय च नमः, शूराय चावभिन्दते च नमो, वर्मिणे च वरूथिने च नमो, बिल्मिने च कवचिने च नमः, श्रुताय च श्रुतसेनाय च।
श्रीराम। परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त मिलिंददादा आपल्याला आज सांगणार आहे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। जानेवारी 1987 मध्ये पूजनीय स्वामीजींच्या भुसावळ आनंद यात्रेतील काही प्रसंगांचं वाचन आधी झालेलं आहे, तथापि 11 जानेवारी रात्र ते 12 जानेवारी सकाळपर्यंतच्या महाराष्ट्र एक्सप्रेसमधल्या प्रवासातली काही क्षणचित्र आपण पाहत आहोत। 12 जानेवारी पहाटे गाडीतच ध्यानाची बैठक झाली। स्वामीजींसोबत मातोश्री सरलाताई आणि अगदी मोजकेच साधक होते। आम्ही काही मुलं आदरणीय बापूसाहेब भिशीकर, डॉक्टर सुषमाताई वाटवे, डॉक्टर नंदाताई सावंत अशी मंडळी होती। सद्भक्त मकरंद वझे यांची सासूरवाडी तेव्हा भुसावळमध्ये होती। आनंद यात्रेत मकरंदचाही समावेश होताच 40 गाव स्टेशन सोडल्यावर सर्वांनी न्याहारी केली। बापूसाहेबांसह भुसावळ येईपर्यंत अनेक एक औपचारिक सत्संग वजा सुखसंवाद चांगलाच रंगला। दिवस थंडीचे होते। स्वामीजी आणि सरलाताई प्रसन्न मुद्रेने बसलेले होते। समोर बापूसाहेब, सुषमाताई, नंदाताई, वरच्या बर्थवर आम्ही मुलं दाटीवाटीनी बसलो होतो। स्वामीजींनी गळ्याभोवती मफलर गुंडाळला होता। त्यांनी जवळच्या छोट्या पिशवीतून अत्तराची बाटली काढली. सर्वांच्या हाताला अत्तर लावायला सुरुवात केली. सरलाताईंच्या हातावर अत्तर लावलं आणि शेवटी स्वतःच्या हातालाही अत्तर लावलं. म्हणाले, गाडीत वासांनी कधी कधी हैराण व्हायला होतं म्हणून सर्वांना अत्तर लावतोय. थंडी मी म्हणत होती. गाडीचे डबे गार पडलेले होते. सर्व मंडळी स्वेटर शाली कानटोप्या वगैरे घालून बसली होती. स्वामीजींना सरलाताई स्वेटर घालण्याचा आग्रह करायला लागल्या. स्वामीजींनी हातानंच नको म्हणून त्यांना खून केली. त्यांच्या प्रकृतीला थंडी जास्त मानवत असे. सरलाताईंचा आग्रह मात्र चालूच होता. उत्स्फूर्तपणे स्वामीजी बोलू लागले. वारा ऊन पाऊस थंडी ही सर्व निसर्गाची रूपं आहेत आणि आपल्याला या सर्वांची आवश्यकता आहे. पहा ना, वाऱ्याची झुळूक येते तेव्हा भगवंतच आपल्याला स्पर्श करत असतो. उन्हाचं आणि पावसाचं पण तसंच आहे. पावसाने आपल्याला किती आनंद होतो, त्यानंतर उन्हं पडली तरी आपण आनंदून जातो. भगवंताचं अस्तित्व निसर्गात सुद्धा पदोपदी आपल्याला जाणवत राहतं. आपली दृष्टी तशी झाली पाहिजे, नाहीतर प्रत्येक गोष्टीचा त्रास व्हायला लागतो. थंडी पडली वैतागला, पाऊस पडला कंटाळा आला. उपनिषद म्हणतात, अशी ऋतूंची निंदा करू नये, ती साक्षात भगवंताचीच निंदा होते. हे ऐकताना आम्ही खूप भारावून जात होतो. काही काळ शांततेत गेला, पुन्हा स्वामीजी बोलू लागले. जीवनाकडे बघण्याची दृष्टी सकारात्मक हवी. प्रभूच्या इच्छेनं सर्व घडतं आहे अशी पक्की श्रद्धा असली पाहिजे. पुढे बापूसाहेबांना उद्देशून म्हणाले, परवाच अप्पासाहेब पंत दोन मुलींना घेऊन माझ्याकडे आले होते. एक त्यांची कन्या आदिती आणि दुसरी तिची मैत्रीण रामारावांची मुलगी. अप्पासाहेब पंतप्रतिनिधी राजघराण्यातील आदरणीय व्यक्तिमत्व, उच्च विद्याविभूषित, स्वच्छ चारित्र्य आणि संवेदनाक्षम व्यक्ती. अनेक राष्ट्रांमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम पाहिलेले. निरंजना राधिका वेल्हाळ या स्वामीजींकडे नित्य येणाऱ्या साधिकांचे ते मामा होत. स्वामीजींविषयी अप्पासाहेबांच्या मनात जिव्हाळा होता. स्वामीजींनाही अप्पासाहेबांचा प्रगल्भ आणि शालीन स्वभाव फार आवडत असे. अप्पासाहेबांची बोलता बोलता स्वामीजींना आठवण झाली. स्वामीजी सांगू लागले, अप्पांची आदिती अतिशय हुशार मुलगी आहे. ती आणि तिची मैत्रीण दोघीही पीएचडी झालेल्या. त्या मुलींना प्रश्न भेडसावत होत्या. त्या विचारत होत्या की आम्ही जीवनात नेमकं काय करावं, निश्चित दिशा कळत नाही. शिक्षण झालं, संशोधन करून पीएचडी मिळाली, आता पुढे संशोधन करायचं, नोकरी करायची, देशसेवा करायची, नक्की काय करायला पाहिजे. मी त्यांना म्हणालो, करणं न करणं हे दोन्हीही वर्ज्य करून जे सहज होईल ते करा. ज्ञानोबा म्हणतात, करणे न करणे दोन्ही लावोनी प्रकृतीच्या मानी, प्रकृती ही का अधीनी हृदयस्था जया. काय करायचं हे तुम्ही कोण बरं ठरवणार. तुमच्या संस्कारवशात प्रकृती धर्मानुसार अंतस्फूर्तीनी जे सहज होईल ते करा. राजस तामस प्रकृती असेल तर आतली स्फूर्ती तशीच प्रगट होईल. कंदिलाची काच स्वच्छ असेल तर आतल्या ज्योतीचा प्रकाशही स्वच्छपणे बाहेर फाकतो. काय करायचं हे मी कोण ठरवणारा, तो प्रभू ठरवेल. मी कितीही ठरवलं तरी तसं होईलच असं नाही. गाडी वेगात पुढे चालली होती. बापूसाहेब म्हणाले, अप्पासाहेब मात्र अजून स्वतः पॉझिटिव्ह होत नाहीत. स्वामी, त्याचं कारण म्हणजे फार विचार, अतिचिकित्सा. 21 देशांमध्ये ते अँबॅसेडर होते. तीव्र बुद्धिमत्ता, मन संवेदनाशील, पण नेमकी अडचण अशी होते की ही मंडळी संतांचं अनुयायित्व पत्करू शकत नाहीत. बुद्धीला जर कळलं की आपण ज्ञानेश्वर महाराजांची बुद्धी मानली पाहिजे तर मग होतं, पण तिथेच अडथळा निर्माण होतो. त्यांच्या पत्नी सुद्धा अतिशय सुविद्य आहेत, FRCS झालेले आहेत. मला म्हणाल्या की रामनाम घ्यावंसच वाटत नाही, कारण रामनाम म्हणायला लागले की आठवतं रामानं वालीचा वध का केला, सीतेचा त्याग का केला, आणि मग काही भाव निर्माण होत नाही. बापूसाहेब, स्वामीजी, रामावर हा आक्षेप बऱ्याच मंडळींचा आहे. बापूसाहेबांना मध्येच थांबवत स्वामीजी तत्काळ उत्तर दिलं, असू देत, रामायणाचं अंतरंग लक्षात आल्याखेरीज हे कळणंही कठीण आहे. ब्रिटिशांच्या इतिहासात 8व्या एडवर्डनं आपल्या पत्नीसाठी राज्याचा त्याग केला, त्याचे गोडवे गायले जातात, आणि रामचंद्रांनी आपल्या पित्याच्या वचनासाठी राज्याचा त्याग केला याचं मात्र आश्चर्य वाटतं. अंतिम सत्यासाठी सर्वस्वाचा त्याग, अगदी देहाचा सुद्धा, ही आपली भारतीयांची संस्कृती आहे. आपल्याकडे भोगापेक्षा त्यागालाच जास्त महत्व आहे. तुकोबा म्हणतात, तुमचे येर वित्त धन ते मज मृत्यूके समान. आमची संपत्ती वेगळी, लोक घर दार संपत्ती यालाच धरून बसतात आणि त्याच मापानी त्यागी लोकांना मोजतात. प्रभू रामचंद्र कुठे आणि तो किंग एडवर्ड कुठे? 95-99% लोक असेच आहेत. बोलता बोलता स्वामीजी थांबले. त्यांच्या चेहऱ्यावर किंचित दुःखाची छटा उमटून गेली. सुषमाताई म्हणाल्या, पण स्वामीजी, लोकांच्या हे सर्व लक्षात काय येत नाही? स्वामीजी थोडेसे गंभीर होत, योग्य मार्गदर्शन नाही. एखाद दुसरा संत किती जणांना पुरेसा पडणार? पुन्हा म्हणाले, विवेक भ्रष्ट झालं की असं होतं. परदेशात समृद्धी आहे, पण रेस्टलेसनेस फार आहे. रेस्टलेसनेस हाच युगधर्म होऊन बसला आहे. परत बापूसाहेबांकडे पाहत म्हणाले, नवीन काळात आर्थिक भरभराट होईल, अजून 5-50 वर्षात भारतातही समृद्धी येईल, पण शांती आणि प्रेम ते मात्र निघून जातील. पाश्चात्यांचं झालंय तसं. बापूसाहेब, याला मार्ग काय? स्वामीजी, वैचारिक आक्रमण होतच राहणार. आपण बफर निर्माण केला पाहिजे. तरुण पिढी व्यसनाधीन होऊन जाईल. स्पर्धा तीव्र होत चालली आहे. 89-90% मिळवणाऱ्याला सुद्धा ऍडमिशन नाही, आणि पैसे देणाऱ्याला मात्र ऍडमिशन. मग मुलांचं फ्रस्ट्रेशन वाढतं, व्यसनाकडे ओढली जातात. आपला प्रयत्न हाच की वाईट चांगले हे दोन्ही असतं, आपण मात्र चांगल्याचंच ग्रहण करावं. डॉ हेडगेवार, विनोबाजी, गोडवलकर गुरुजी यांनी मोठे प्रयत्न केले. त्यांचे विचार ग्रहण झाले पाहिजेत. देह मन बुद्धी जर प्रयत्नपूर्वक शुद्ध राखले नाहीत तर या संकटातून सुटका होणं कठीण आहे. पाहता पाहता भुसावळ स्टेशन आलं. आम्ही सामानाची जुळवाजुळव करून गाडी थांबण्याची वाट पाहत होतो.
राधिका अभंग मंडवर भाग्यदा लक्ष्मी बारम्मा आठवणार तुला, तू नको काळजी करू.
लक्ष्मी बारम्मा नम्मम्मानी सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा नम्मम्मानी सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा नम्मम्मानी भाग्यदा लक्ष्मी बारम्मा हेच्चे काय गदा ध्वनिय तोरुदा हेच्चय मेरुन हेच्चय निकुत ಹೆಚ್ಚೆ ಕಾಗದ ಧ್ವನಿಯ ತೋರುತ ಹೆಚ್ಚಯ ಮೇಳಯ ಹೆಚ್ಚಯ ನಿಕ್ಕುತ ದಿನಕರ ಕೋಟಿ ತೇಜದಿ ಹೊಳೆಯುವತು ದಿನಕರ ಕೋಟಿ ತೇಜದಿ ಹೊಳೆಯುವ ಜನಕರಾಯನ ಕುಮಾರಿ ಬೇಗ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮನಿ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮನಿ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ಅತ್ತಿತ್ತಲಗದೆ ಹೊಲ್
ಸ್ವಾಮೀಜಿ ನೀವು
5 ಮಿನಿಟ್ ಮಾಡಿ त्यांच्याकडून लिहून घे हा गोळे काकूंकडून आपली अनुग्रह कृपा होऊन आता 5 वर्ष होत आहेत. केंद्रात येण्यापूर्वीचा मी आणि नंतरचा मी यात बराच फरक झाला आहे. जगण्याचे आयाम बदलले आहेत. विचार ध्येय आणि आकांक्षा केंद्राच्या विचारसरणीशी एकरूप व्हायचा प्रयत्न घडतो आहे. बाहेरच्या जगात आता मोहणारं काही नाही असं वाटू लागलं आहे. तिथे मन फार काळ रमत नाही. आपला उद्योगधंदा करावा आणि केंद्रात येऊन आपणाजवळ साधकांसमवेत सुखाने जीवन कंठावे असे वाटते. काही विशेष मिळवण्याची बाहेरची ओढ कमी झाली आहे. मानमरात उदंड भोग आणि गावोगाव फिरण्याची कुठलीच इच्छा मनात घर करत नाही. अगदी सामान्यतेने या गोकुळात येऊन राहता यावं इतकंच वाटतं. आपण रोज प्रेमाने मजकडून ध्यान करून घेत आहात. श्रवण घडतं आहे, सेवा घडते आहे, सद्ग्रंथांचं आणि सत्शास्त्रांचं नित्य वाचन होतं आहे. याहून अधिक वेगळं काय हवं? आत्मदर्शन हेच ध्येय असावं असाच विचार करतो. माझी बरीच वर्ष केंद्रापासून दूर असल्याने पूर्वाश्रमी जडलेले दुर्गुण अनेक आहेत. त्यांचा पीळ सोडविण्याचा प्रयत्न करतो आहे. मनातील रुक्षता आपल्यावरच्या प्रेमाने कमी करण्याचा यत्न करतो आहे. माझा राग मला आवरता येत नाही तो कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे. पण बरेचदा ते जमलं नाही तर रागानंतर समोरच्या व्यक्तीशी सौम्यपणे वागून मी मला काय चूक वाटलं ते सांगतो, कधी क्षमाही मागतो. ते नाहीच जमलं तर आपणाला क्षमा मागतो. माझा अहंकार कमी व्हावा अशीच माझी इच्छा असते. हे लिहिताना पत्राबरोबर प्रश्नही मनात होता, पण गुरुवारच्या सत्संगाला येता न आल्यामुळे तो विचारता येत नव्हता. यावर्षी रविवारचे सत्संग दर महिन्यात होत नसल्याने आणि गुरुवारच्या सत्संगाला येता येत नसल्यामुळे पुण्यात परतल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न झाले. शेवटी जी नोकरी मिळाली ती चांगली असली तरी अत्यंत अनियमित वेतन, घरच्या गरजा यांचा एक ताण सतत होतो. नवीन नाते आणि नवीन व्यक्तीशी त्याच्या प्रकृतीशी जुळून घेण्यासाठी प्रयत्न चालू आहे. तिची प्रकृती केंद्राबद्दल प्रतिकूल नसली तरी फारशी उत्सुक नाही. घरचं वातावरण अगदीच केंद्राभिमुख नाही. या साऱ्यांमुळे पूर्वी चांगले होणारे ध्यान आता विस्कळीत होत आहे. रोज तासभर जरी बसलो तरी विचारांना दूर सारण्यातच बराच वेळ खर्ची होतो. फारच क्वचित निर्विचार क्षण लाभतात. इतकी वर्षे झाली तरी आपण अजून किती मागे आहोत स्वामींना हे आवडणार नाही. आपल्या कृपेने आता आर्थिक स्थिती बरी आहे पण तरी ध्यान बिघडलेलंच आहे. पूर्वीपेक्षा खूप व्याकुळ व्हायला होतं पण विचारांना बंद करणं अवघड जातं. त्यासाठी काय करू? कर्मे ईश किंवा स्वामी स्मरणपूर्वक करण्याचा प्रयत्न करतो पण माझा राग कमी होत नाही. मनोगत कामना पूर्णपणे गेल्या नाहीत का असे वाटते. पूर्वीप्रमाणे आता राग आला तर बरं वाटत नाही. रागवल्यानंतर अपराधीपणा वाटतो. वाटतं जरा ही वेळ आवरता नसती आली काय, आपला अहंकार अधिक वाढत नाही ना म्हणून चिंता वाटते. हे सारं कमी व्हावं आणि ध्यान सुंदर व्हावं पण हे दुष्चक्र सुटतच नाही म्हणून लिहावं असं वाटलं. 5 वर्षात तरीही आपल्या कृपेने खूप काही मिळालं आहे त्याचं समाधानही आहे पण खूप गाठायचं आहे हेही कळतं आहे. सद्गुरूंना काही मागायची गरज नाही. ते सर्वज्ञ आहेत. तेच भक्तांना सारं काही देतात. त्यांचं योगक्षेमही चालवतात असं मला माहीत आहे. तरीही आपल्या आईपुढे लेकराने काही मागण्यात खूप गोडवा आहे. या गुरुपौर्णिमेच्या दिवसात आपणास काय मागू? आम्हा सर्व साधकांचे अवगुण दूर करा. आमची साधना आनंदाने व उत्तमरित्या घडो. प्राप्त परिस्थितीला धैर्याने आणि संयमाने आम्हाला सामोरे जाता येवो आणि साधक म्हणून आमच्या सर्व अहंतेचे निराकरण होऊन आम्ही आपल्याच पायांशी शरणागत होऊन सर्व काळ असोत हीच प्रार्थना. असं एक मनोगत निवेदन वजा त्याच्यात काही प्रश्नही आहेत. गुरुपौर्णिमेच्या दिवसात एका साधकांनी पूजा करत असताना मला हा प्रश्न दिला आणि गुरुवारच्या सत्संगात घेतला तरी चालेल. मला येता येत नसलं तरी देखील मी इंटरनेटवर उत्तर ऐकेन असं त्यांनी सांगितलं. तो मी जपून ठेवला आणि आता इथं वाचला. कुठं ये प्रश्नही मोठा असल्यामुळे 5 मिनिटं सहज जाणार होती ना. येई तू अनिकेतची प्रतिनिधी आहेस की नाही त्यामुळे तुला आता ती जबाबदारी सांभाळायलाच लागणार.
लक्ष्मी बारम्मा नम्मम्मा नी सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा नम्मम्मा नी भाग्यदा लक्ष्मी बारम्मा नमम्माने सौभाग्यदा लक्ष्मी बरम्मा हेच्चे काळगदाध्वनिय तोरुदा हेच्चय मेळुन हेच्चय निक्कुद हेच्चे काळगदाध्वनिय तोरुदा हेच्चय मेळुन हेच्चय निक्कुत सजन साधु पूजय वेळ्ळगे मजिगेयोळविण बेण्णेयंते भाग्यद लक्ष्मी बरम्मा नम्मम्माने सौभाग्यद लक्ष्मी बरम्मा नम्मम्मानी भाग्यद लक्ष्मी बरम्मा ಕನಕ ವೃಷ್ಟಿಯ ಕರಿಯುತ ಬಾರೆ ಮನ ಕಾಮನಿಯ ಸಿದ್ಧಿಯ ತೋರೆ ಕನಕ ವೃಷ್ಟಿಯ ಕರಿಯುತ ಬಾರೆ ಮನ ಕಾಮನಿಯ ಸಿದ್ಧಿಯ ತೋರೆ ದಿನಕರ ಕೋಟಿ ತೇಜದಿ ಹೊಳೆಯುವ ಜನಕರಾಯನ ಕುಮಾರಿ ವೇಗ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮಾನಿ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮಾನಿ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ಅತ್ತಿತ್ತಲಗದೆ ಭಕ್ತರ ಮನೆಯೊಳ ನಿತ್ಯ ಮಹೋತ್ಸವ ನಿತ್ಯ ಸುಮಂಗಳ ಅತ್ತಿತ್ತಲಗದೆ ಭಕ್ತರ ಮನೆಯೊಳ ನಿತ್ಯ ಮಹೋತ್ಸವ ನಿತ್ಯ ಸುಮಂಗಲ ಸತ್ಯವ ತೋರುವ ಸಾಧು ಸಜ್ಜನರ ಚಿತ್ತದಿ ಹೊಳೆಯುವ ಪುತಳಿ ಬೊಂಬೆ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮಾನಿ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮಾನಿ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ಸಂಖ್ಯೆ ಇಲ್ಲದ ಭಾಗ್ಯವ ಕೊಟ್ಟು ಕಂಕಣ ಕೈಯಾತಿರೂತ ಬಾರೆ ಕುಂಕುಮಾಂಕಿದೆ ಪಂಕಜ ಲೋಚನಿ ವೆಂಕಟರಮಣದಿ ಬಿಂಗದ ರಾಣಿ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮಾನಿ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮಾನಿ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ಸಕ್ಕರೆ ತುಪ್ಪದ ಕಾಲುವೆ ಹರಿಸಿ ಶುಕ್ರವಾರದ ಪೂಜೆಯ ವೇಳೆಗೆ ಸಕ್ಕರೆ ತುಪ್ಪದ ಕಾಲುವೆ ಹರಿಸಿ ಶುಕ್ರವಾರದ ಪೂಜೆಯ ವೇಳೆಗೆ ಅಕ್ಕರೆಯುಳ್ಳ ಅಳಗಿರಿ ರಂಗನ ಚೊಕ್ಕ ಪುರಂದರ ವಿಠಲನ ರಾಣಿ ವಿಠಲನ ರಾಣಿ ವಿಠಲನ ರಾಣಿ ವಿಠಲನ 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 ರಾಣಿ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮಾನಿ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮಾನಿ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ಬಾರಮ್ಮ 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 ನಮ್ಮ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮಾನಿ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ
ವಾ ವಾ ಖೂಬ ಚಾನ್ ಮಸ್ತ್ ಹರಿ ಹರಿ ಭಾಷಾ ಕಳ್ಳಿ ನಾಯಿ ತರಿ ಭಾವ ಕಳ್ತು ಪ್ರೇಮ ಕಳ್ತು ಭಕ್ತಿ ಕಳ್ತೆ ಥೋಡೆ ಥೋಡೆ ಓಳಖಿಸ ಶಬ್ದ ಆಲೆ ತರಿ ಬರವಾಟ ಜಸ ಶುಕ್ರವಾರ ವಗೇರೆ ಪುರಂದರದಾಸಾನಾ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ತುಕಾರಾಮ್ ಮಹಾರಾಜ ಮಂತಾ ಕರ್ನಾಟಕಾಚೆ ತುಕಾರಾಮ್ ತಂಜಿ ವಿಠ್ಠಲ್ ಭಕ್ತಿ ಆಣಿ ಜೋ ಗರುಡ ಖಾಂಬ ಆಹೆ ತ್ಯಾ ಗರುಡ ಖಾಂಬಾಲಾ ಗರುಡ ಖಾಂಬಾಪಾಶಿ ಉಭ ರಾಹುನ್ ತೆ ಕೀರ್ತನ ಕರತ ಅಸತ हे आपण कधी न पाहिलेलं दृश्य आपल्या प्रतिभदर्शनाने जर अनुभवलं तर फार पवित्रता आणि प्रेम निर्माण होतं. त्यांनी असं म्हटलंय या प्रश्नामध्ये की केंद्रात येण्यापूर्वीचा मी आणि नंतरचा मी यात बराच फरक झाला आहे. स्वाभाविक आहे आपल्या विचारांना दिशा मिळाली तर खूप फरक पडतो आणि विचारांना दिशा नसेल तेव्हा आपल्या अवतीभोवतीचं जग आणि त्याच्यात असलेले आपण जसे जगू तसे जगू असं घडत राहतं. त्याच्याऐवजी एका विचाराने नियंत्रित वाटचाल जर व्हायला सुरुवात झाली तर आपल्याला देखील समाधान वाटतं. तसं त्यांनी असं म्हटलेलं आहे की केंद्रात येण्यापूर्वीचा मी आणि नंतरचा मी याच्यात फरक झालेला आहे. जगण्याचे आयाम बदलले, विचार, ध्येय, आकांक्षा सर्व केंद्रात सांगितलं जातं त्या विचारसरणीशी एकरूप होण्याचा प्रयत्न हातून घडतो आहे. बाहेरच्या जगात मोह होणारं काही नाही असं वाटू लागलं आहे. तिथे मन फार काळ रमत नाही. आपला उद्योगधंदा करावा, केंद्रात येऊन आपणाजवळ साधकांसमवेत सुखाने जीवन कंठावे असे वाटते. याचं कारण ही असं आहे, अर्थात आपला उद्योग व्यवसाय सर्व सांभाळून तिथलं समाधान, कर्तव्याचं समाधान प्राप्त करून मग केंद्रात येऊन बसलं की इथं बाहेरच्या जगासारखी हाव नाही, बाहेरच्या जगासारखी स्पर्धा नाही, बाहेरच्या जगासारखं माझं तुझं इथं नाही. तसंच बाहेरच्या जगामध्ये कोणी संबंध ठेवेल तर त्याच्यामध्ये काही स्वार्थ भावना अथवा हेतू असण्याची शक्यता असते. तशी स्वार्थ भावना आणि हेतू इथं आलेल्या वर्गांमध्ये एकमेकांच्या संबंधामध्ये नाही आणि नसावी असंही मी सांगतो या निमित्ताने. काही विशेष मिळवण्याची बाहेरची ओढ कमी झालेली आहे. मानमरात उदंड भोग आणि गावोगाव फिरण्याची कुठलीच इच्छा मनात घर करत नाही. मानमरातब ही तशी खोटी गोष्ट आहे. त्यांनी व्यक्तीमध्ये काही फरक पडत नाही. ती अतिशय वरवरची गोष्ट आहे. मी तुमचा सन्मान केला आणि तुम्ही माझा सन्मान केला म्हणून तुमच्या जीवनात काही फरक पडत नाही, माझ्या जीवनात काही फरक पडत नाही हे लवकरात लवकर जर कळलं तर मानमरातबाची इच्छा नाहीशी होते. अगदी सामान्यतेने या गोकुळात येऊन राहता यावं इतकंच वाटतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि केंद्रात आल्यामुळे काय आपल्याला फायदा होतो हेही त्यांनी म्हटलंय की श्रवण घडतं, सेवा घडते, सद्ग्रंथांचं सत्शास्त्राचं वाचन होतं, आत्मदर्शन हेच ध्येय असावं असाच विचार करतो. बरीच वर्ष केंद्रापासून दूर असल्याने पूर्वाश्रमी जडलेले दुर्गुण अनेक आहेत. एक लक्षात तुम्ही ठेवा की केंद्रात तुम्ही येता याच्या आधी केंद्रात न येणारे होतात आणि तसे सर्वच असतात. जसा मीही होतो. एक वेळ अशी होती की मी स्वामीजींकडे येत नव्हतो आणि मग यायला लागलो. त्याच्या आधी मिळवलेले गुण आणि दुर्गुण हे ज्याच्या त्याच्यापाशी असणारच. ते दुर्गुण म्हणून मुद्दाम जरी मिळवलेले नसले, मुद्दाम कोणी दुर्गुण मिळवत नाही, तरी देखील इथं आल्यावर असं समजतं की या गोष्टी बऱ्या नाहीत, या गोष्टी ठीक नाहीत, म्हणून मग आता आपण त्याला दुर्गुण म्हणायला सुरुवात केली. ते दुर्गुण असतील देखील, पण ते आपण मुद्दाम कमावलेले नाहीत, पण त्याचा एक ठसा आपल्या मनावर, प्रकृतीवर उमटलेला असतो. एवढंच नव्हे तर शारीरिक इंद्रियांना देखील त्याच्या काही प्रमाणात सवयी लागलेल्या असतात, त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा म्हणजे झालं. त्यांनी म्हटलं की आपला राग आपल्याला आवरता येत नाही, तो कमी करण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच वेळेला रागानंतर समोरच्या व्यक्तीशी सौम्यपणाने वागून मी मला काय चूक वाटलं ते सांगतो आणि क्षमाही मागतो, असं म्हटलेलं आहे. हे लिहिताना प्रश्नाबरोबर पत्राबरोबर प्रश्नही मनात होता, पण सत्संगाला येऊ शकत नसल्यामुळे विचारता आला नाही, असं म्हणून त्यांनी ध्यानासंबंधी ध्यानात अजून मन शांत होत नाही असं विचारलेलं आहे. आणि त्याच्या आधी असा उल्लेख केलेला आहे की घरातलं वातावरण एवढं केंद्राभिमुख नाही, तसंच नवीन लग्न झालेलं आहे त्यामुळे पत्नीची प्रकृती केंद्राबद्दल प्रतिकूल नसली तरी फारशी उत्सुक नाही. आणि असं सगळं असल्यामुळं पूर्वी चांगलं होणारं ध्यान आता विस्कळीत होत आहे. याच्यात ही केंद्राभिमुख वातावरण सुरुवातीलाही नव्हतं, लग्न झाल्यानंतरही तसंच आहे, तेव्हा त्याचा तितकासा त्रास त्याला होत नव्हता. आपल्या घरातली मंडळी एवढी केंद्रात येत नाहीत, केंद्राभिमुख वातावरण नाही, याचा त्याला तितका त्रास कदाचित होत नसेल, पण लग्न झाल्यानंतर त्याच्यात लक्षणीय फरक पडला. मग जास्त जाणवायला लागलं की घरातलं वातावरण केंद्राभिमुख नाही. याचं कारण असं राहतं की घरातलं वातावरण जर केंद्राभिमुख नसेल आणि पत्नीला देखील प्रतिकूल मत नसेल तरी तेवढी उत्सुकता नसेल, तर घरातल्या मंडळींच्या बाजूला ती झुकण्याची शक्यता राहते. असं असल्यामुळं एकदम असुरक्षित वाटायला लागतं. आपण नेहमी लक्षात ठेवू की आपल्याला केंद्रात येत असल्यामुळं घर केंद्र आणि केंद्राबाहेरचे असा तट निर्माण करायचाच नाही असं ठरवूनच टाकू. जी घरातली मंडळी केंद्राभिमुख असोत केंद्राभिमुख नसोत, तरी देखील त्यांच्याशी प्रेमाने वर्तन करायचं आहे, घरातही करायचं आहे, घराच्या बाहेर नोकरी उद्योग धंद्याच्या ठिकाणीही करायचं आहे. केंद्रात असणं, केंद्राभिमुख असणं अशी मंडळी कमीच भेटणार आहेत, घरात देखील आणि बाहेर देखील, ऑफिस नोकरी व्यवसाय या ठिकाणी देखील. पण त्यांना ते जसे असतील तसं आपण स्वीकारायचं आहे असंच ठरवून चालायचं. सर्वजण केंद्रात येऊ शकणार नाहीत, केंद्रात यावेत असं नक्की वाटेल, घरातले यावेत असं तर नक्की वाटेल. याचं कारण इथं जे येऊन समाधान मिळतं, विचाराला दिशा मिळते, ती सर्वांना मिळावी असं वाटणं याच्यात काही चूक नाही. त्यामुळे तसं वाटत असेल पण ते घडेलच असं सांगता येत नाही, आणि ती व्यक्ती जशी असेल तशी प्रेमाने आपण स्वीकारावी. मग आपली आई देखील असेल, वडील देखील असतील, भाऊ देखील असतील, बहिणी देखील असतील, पत्नी देखील, पती देखील, एवढी एकच गोष्ट नाही की केंद्र त्यांना किती आवडतं आणि किती आवडत नाही, एवढी एकच गोष्ट जीवनात नाहीये. जीवन हे अनेक पदरांनी असल्यामुळं प्रत्येक नात्याची आपली पवित्रता आहे, आणि केंद्रामध्ये येणं आणि केंद्रामध्ये न येणं यामुळं मुळीच दुफळी माजू नये कुठेही, अशी माझी मनापासून इच्छा आहे. उलट कालांतरांनी कोणाला समजून यावं की केंद्रात गेल्यामुळं हा इतका चांगला झालेला आहे, केंद्रात गेल्यामुळे याचा आपल्याला आधार वाटतो आहे. हे एक वेळ शक्य आहे की आम्हाला केंद्रात येणं शक्य नाही असं त्यांना वाटेल, आम्हाला केंद्रात यायला आवडत नाही असंही एखाद्याला वाटू शकेल, पण यामुळे मोठा त्याच्याशी विरोध झाला किंवा आपल्याच जीवनाशी काही फार मोठा विरोध झाला असं धरू नये असं मी सांगतो. आणि आपण जे केंद्रात ऐकतो आपले विचार जे झालेले आहेत त्या विचाराप्रमाणे चालावं, उपदेश करू नये किंवा सांगू नये. आपल्या वर्तनाने जितकं समजेल डायरेक्ट आणि इनडायरेक्ट याच्यामध्ये नेहमी अप्रत्यक्ष रीतीने शिकवावं, म्हणजे आपल्याच वर्तनातून त्यांना जेवढं कळेल तेवढं. नाहीतर असा शिक्का बसायची शक्यता असते की तुम्ही तिथं बोलता आणि इथं येऊन तिथं ऐकता आणि इथं येऊन बोलता, तुमच्या वर्तनात ते नाही आणि एकदम वर्तनात येणार नाही, पण आरोप करणाऱ्याला काय जातं. मोठा बोलतो पुष्कळ पण त्याच्या वर्तनात ते नाही, त्याच्या राहणीत ते नाही असं तुमच्याबद्दल होऊ शकेल, कारण तुम्ही प्रयत्न करणारेच असता आणि त्यांना कोणताच प्रयत्न करायचा नसल्यामुळं केवळ तुमचा विचार व्यक्त करणं आणि राहणं याचा फरक दाखवून ते रिकामे होतील. त्यामुळं केंद्र हा कधीही पॉइंट ऑफ डिस्प्यूट होता कामा नये असं आपण लक्षात ठेवू, कधीच नको. कारण आपलं जीवन आपल्याला जगायचंय ते आपण सुधारायचा प्रयत्न करतो, त्याचवेळेला दुसरा एका क्षणात म्हणू शकतो की तुझं वर्तन आणि तुझं केंद्रात जाणं याच्यात फार फरक आहे. असं आपण संघर्ष निर्माण केला तर हे होईल. संघर्ष न निर्माण करता देखील एखाद्याचा जर आक्रमक स्वभाव असेल तर तुम्हाला तो तसं म्हणू शकतो. त्यामुळं हा मुद्दा म्हणून मोठा निर्माण करण्याची गरजच नाही. त्याच्याऐवजी आईचं आईशी असणारं पवित्र नातं, बहिणीचं बहिणी बरोबर असणारं पवित्र, भावाचं भावाबरोबर असणारं सौख्याचं नातं, पत्नीचं पत्नी पतीबरोबर असणारं जे पवित्र बंधन नातं आहे, तर ते केंद्र हा विषय बाजूला ठेवून देखील उत्तम सांभाळता येऊ शकेल. आणि हे जेव्हा आपल्याला जमेल तेव्हा तुम्हाला कल्पनाही नाही पण व्यक्ती केंद्राकडे आकृष्ट होतील. तुम्ही अपेक्षाच ठेवू नका असं मी तुम्हाला सांगेन. त्यांना कळेल अथवा कळणार नाही, पण जर कळेल तर त्याही कालांतराने आल्याखेरीज राहणार नाहीत. आणि त्याच वेळेला दुसऱ्याकरता आपल्यात बदल करणं हे फारसं करू नका. म्हणजे पत्नी नवीन आहे तर आत्ता तिच्या मनासारखं वागू आणि मग नंतर दोन चार वर्षांनी परत केंद्रात यायला लागू अशी शक्यता आहे की तुमचंच केंद्र तुटेल. असं कधीही होत नाही. तुम्ही तुमच्या भावनेपासून तुमच्या गोष्टींपासून कदापि ढळू नका. आणि एवढी गोष्ट सोडली याबाबत यांच्यापाशी तडजोड नाही पण इतर बाबतीत चांगले आहेत असं जर कळलं तर पत्नी देखील आकृष्ट होईल. एवढंच नव्हे तर आग्रह धरा की एकदा तरी 15 दिवसातून एकदा तरी माझ्याकरता तू केंद्रात ये असा आग्रह धरण्याचा तुम्हाला अधिकार आहे. जसं पत्नीकरता पती एखाद्या वेळेला नाटकाला जाईल, सिनेमाला जाईल, तिच्या माहेरी कोणाला भेटायला जाईल, तिला म्हणण्याचा अधिकार आहे की तुम्ही माझ्याबरोबर या, अमुक अमुक माझे आत्ते आहे अथवा मामा आहेत त्यांच्याकडे जाणं आपलं काम आहे आणि तुम्ही जाता, तिला ते म्हणायचा अधिकार आहे, जाणं तुमचं कर्तव्य आहे. तसं तिलाही लक्षात यायला पाहिजे की एकदा 15 दिवसातून 8 दिवसातून महिन्यातून हे म्हणतात म्हणून आपल्याला केंद्रात जायचंय. मग इथं आल्यानंतर ते आमच्यावर सोपवा असं मी म्हणेन. कारण इथं जर खूप इलॉजिकल काही चाललेलं असेल, इथं गंडे दोरे धुपारे खोटी आश्वासनं सांसारिक तोडगे असं बुद्धीला न पटणारं काही चाललेलं असेल तर व्यक्ती एकदा येईल आणि येणार नाही परत. पण जर विचार ऐकले आणि येऊन नुसती बधीरपणे कोणी बसणार नाही ना, येऊन कानावर तर पडेल. असं 15 दिवसातून एकदा जरी कानावर पडलं तरी देखील त्याच्यावर विचार देखील ती करेल आणि कालांतराने तिला ते पटायला लागेल. कारण अहित होणारं असं तर इथं काही चालत नाही. असं असल्यामुळे या गोष्टी युक्तीनी तुम्ही निभावा असं मी तुम्हाला सांगेन. या अडचणी म्हणून त्याचा पाढा वाचून नये, तर हा जो एकूण काळ आहे दुसऱ्या व्यक्ती अनुकूल करून घ्यायला त्रास होतो, इतकं सोपं नाही येते. कोणाच्याही प्रकृतीबरोबर काम करायचं म्हणजे त्याच्यामध्ये कष्ट आहेत, पण हे कष्ट सहज उचला तुम्ही असं मी सांगेन. सहजपणाने उचला असे कष्ट स्वामीजींनी किती उचलले हे मी पाहिलेलं आहे माझ्या डोळ्यांनी स्वामीजींच्या जीवनकालात, आणि किती जणांना त्यांनी आपलंसं केलं. तर आपल्या घरात आपल्याला आपल्या पत्नीला अथवा पतीला अथवा घरातल्या थोड्या मंडळींना केंद्रात आणण्याचा हेतू नाही, आपलं वर्तन हे मूळ पाहिजे, पण त्याबरोबर हळूहळू या गोष्टी समजल्याखेरीज राहणार नाहीत असा माझा अगदी विश्वास आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की कर्म ईश किंवा स्वामी स्मरणपूर्वक करण्याचा प्रयत्न करतो पण राग कमी होत नाही, मनोगत कामना पूर्णपणे गेल्या नाहीत का असे वाटते, पूर्वीप्रमाणे आता राग आला तर बरं वाटत नाही वगैरे वगैरे. मी तुम्हाला निश्चितपणाने सांगतो की दोन गोष्टी मनात वागवत जर आपण राहिलो, एक म्हणजे तो परमात्माच मी आहे हे जे आपल्याला हंस हंसे तियो ब्रुयात ध्यानानंतर सर्वत्र परमात्मा पाहण्याची दृष्टी विकसित करण्याचा प्रयत्न, आणि त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून सर्वांमध्ये आपणही आलो म्हणून तो परमात्माच मी आहे अशा प्रकारची भूमिका. पण माझ्या असं लक्षात येतं की कोणाकोणाला हे देखील खूप वेग वाटतं, नीट अर्थ कळतच नाही. परमात्मा सर्वत्र पाहायचा म्हणजे काय आणि आपण परमात्मा स्वरूप आहोत असं सतत घोकायचं म्हणजे काय, तर अजून हे सोपं करता येणं शक्य आहे. ध्यान नंतर बघू आपण, ध्यान जे जमत नाहीये ते. ध्यान तुम्ही करताय, पूर्वी ध्यान चांगलं लागत होतं असं ते म्हणतात, आता तितकं चांगलं लागत नाही या कारणांमुळे. आपण वर्तन करत असताना एवढं तर करता येणं शक्य आहे, वारंवार मनाला आपण मनानी आपल्याला बजावणं की मला म्हणजे माझ्या डोळ्यांना काहीही पाहण्याची इच्छा नाहीये, ते निष्काम आहेत पाहण्याच्या बाबत, माझे कान ऐकण्याच्या बाबत कामनारहित आहेत येईल करता, माझे हात स्पर्शाच्या बाबत कामनारहित आहेत, माझी सर्व इंद्रिय कामनारहित आहेत, एवढं वागवता येईल. आणि कामनारहितता असल्यामुळं माझ्या ठिकाणी तसंच मी आत्मस्वरूप असल्यामुळं म्हणजे मी अविनाशी आहे, मी नित्य आहे, मी शांत स्वरूप आहे, कामनारहित असल्यामुळं मला पूर्णता विषयाखेरीज पूर्णता माझ्या ठिकाणी आहे, आणि मी शांत स्वरूप अविनाशी आनंद स्वरूप असा आहे. एवढ्या दोनच गोष्टी मनात वागवायच्या, एक म्हणजे माझी इंद्रिय किंवा शरीर देह हा अत्यंत निष्काम आहे, आणि मी माझं स्वरूप हे नित्य आनंद स्वरूप चैतन्य मात्र असं आहे. याच्यातली कुठलीच गोष्ट मला आत्ता समजत नाहीये, कारण माझ्या डोळ्याच्या ठिकाणी कामना आहेत, माझ्या कानाच्या ठिकाणी कामना आहेत, पण मी म्हणतो आहे, मी बजावतो आहे माझ्या शरीराला की तू निष्काम आहेस. आणि दुसरं म्हणजे मी देह मन बुद्धी नाही, याचा अर्थ मी जीवरूपानी अविनाशी आहे, चिरंतन आहे, आनंदरूप आहे आणि शांत स्वरूप आहे. अशा या दोन गोष्टींचं चिंतन करत किंवा या दोन गोष्टी सतत बजावत तुम्ही सगळ्या कृती करा. तुम्ही जेवा, तुम्ही दुसऱ्याशी बोला, तुम्ही व्यवहार करा, तुम्ही विसराल. जितक्या वेळेला विसराल तितक्या वेळेला परत या दोन गोष्टीच मनात आणा की मी इंद्रियांच्या अंगाने पूर्णपणाने निष्काम आहे. मनाची अशी गोष्ट आहे की मनात जे येतं ते इंद्रियांमध्ये अवतरतं. जसा संताप आहे, राग आहे, क्रोध आहे, तो मनात येतो, मग तुमचा आवाज चढतो. तुम्ही मनात या गोष्टी वागवा, तुमच्या इंद्रियांवर त्याचा परिणाम होईल. तुम्ही मनात या गोष्टी वागवा, तुमच्या बुद्धीवर याचा परिणाम होईल. सोहमचा तो अर्थ आहे. बघा, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. मी तुम्हाला काय सांगतोय, आत्मनी एव आत्मनहा तुष्टहा. दोनच गोष्टी, की मनोगत देखील सर्व कामना माझ्यापाशी नाहीत, सर्व कामनांपासून मी मुक्त आहे असं मनानी चिंतन त्याचा शरीरावर परिणाम झाल्याखेरीज राहत नाही. आणि आत्म्यामध्येच मी आत्मस्वरूप होऊन तुष्ट संतुष्ट आहे, मी पूर्ण आहे असंही चिंतन, म्हणजे माझ्या पूर्णतेकरता आता एक नक्की झालं की बाहेरच्या विषयांची गरज नाही, कारण मी निष्काम झालेलो आहे. आणि दुसऱ्या बाजूने मी मुळातच माझ्या ठिकाणी पूर्ण आहे, परिपूर्णच आहे, मी आनंद स्वरूप आहे, शांत स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे, असा भाव निरंतर राहायचा. हीच अंतर्मुखता आहे. ही जी मध्यवर्ती कल्पना आहे अंतर्मुखता, त्याचा अर्थ काय आहे? असं राहणं हेच साक्षीत्व आहे, असं राहणं हेच स्मरण आहे. एका बाजूने आपल्या ठिकाणी असणारा दोष देह म्हणून विषयांमध्ये रमणं, आणि दुसरं म्हणजे आपण देह नाही, आपण आत्मस्वरूप आहोत हे लक्षात घेणं. एकाच वेळेला या दोन गोष्टी जर चिंतनात असतील तर तुमचं चालणं बदलेल, तुमचं पाहणं बदलेल, तुमचं वर्तन बदलेल, तुमचे विचार बदलतील, तुमचं सगळी अभिव्यक्ती बदलल्याखेरीज राहणार नाही. मग तुमचं ध्यानही बदलेल. तुमचं जर चालणं बोलणं बदलेल तर तुमच्या ध्यानामध्ये तरी काय होतं? ध्यानामध्ये काळजी वाटते की आपली बायको केंद्रात कशी येईल. तुम्ही आपण देहच नाही असा विचार करता आहात, आपल्या ठिकाणी कामनाच नाहीत असा विचार करता आहात, त्या तऱ्हेनी त्या तुलनेनी या बाहेरच्या स्थूल गोष्टी या फार दूर राहिल्या. तुकाराम महाराज देखील असेच सुटले असणार प्रपंचातून, तुम्ही लक्षात घ्या. त्यांची पत्नी अनुकूल नव्हती, म्हणजे परमार्थाकरता अनुकूल नव्हती असा इतिहास सांगतो, पण त्यांना काही फरक पडला नाही. आणि नाथांची पत्नी फार अनुकूल होती त्यांच्या एकूण जीवनाशी, म्हणून ते संसारात गुंतून गेले नाहीत. या दोन्ही गोष्टीसाठी आपणच आपल्या इंद्रियांपासून, कामनिक सुखांपासून त्याची मला इच्छाच नाही असं म्हणून कामनेशिवाय तृप्ती मला असली पाहिजे असं धरा, आणि ती तृप्ती आत्म्याची असली पाहिजे असंही निश्चित करा. हे जर सतत लक्षात राहिलं तर सगळं जीवन बदलल्याखेरीज राहणार नाही. मग त्याच्यात ध्यान देखील आलं, मग ध्यानात विचारांचा त्रासही होणार नाही. जर विचार सर्व या तऱ्हेनी आपले चालतील तर ध्यान हा वेगळा तुकडा नाहीये जीवनाचा. उलट ध्यानामध्ये तुम्ही पूर्णपणाने आत्मरूप व्हाल आणि त्याचा प्रकाश, त्याचा प्रभाव तुमच्या सगळ्या कृतींवर पडेल, त्याचा एक प्रभाव, आणि त्या प्रभावामुळे तुमच्या सगळ्या कृती प्रभावित होतील, त्या बोधाच्या असतील. आता आपण वाचू, कर्मे ईश किंवा स्वामी स्मरणपूर्वक करण्याचा प्रयत्न करतो पण माझा राग कमी होत नाही, मनोगत कामना पूर्णपणे गेल्या नाहीत का असे वाटते. तर गेल्या असं चिंतन करा, चिंतनानी जातात, कारण चिंतनानीच त्या येतात ना. मनोगत याचा अर्थ काय? मनात असलेल्या चिंतनांनीच त्या मनात सांभाळलेल्या आहेत, मनातल्या चिंतनांनीच त्या दूर करायच्या. पूर्वीप्रमाणे आता राग आला तर बरं वाटत नाही वगैरे, आता ते असं म्हणतात की विचारांना बंद करणं अवघड जातं, यासाठी काय करू, यासाठी ध्यान करायचं. पण हे जे विचार आहेत त्या विचारांनाच उत्तम दिशा जर दिली तर ध्यानासहित सर्व ठिकाणी त्याचा उपयोग झाल्याखेरीज राहणार नाही. 5 वर्षात तरीही आपल्या कृपेने खूप काही मिळालं आहे, त्याचं समाधानही आहे, पण खूप गाठायचं आहे हेही कळतं आहे. शिवाय एक दिवसाकाठी मी म्हणेन अर्धा तास, पण 5-10 मिनिटं जरी तुम्हाला जमलं तरी चालेल. तुम्ही शांताकारम भुजग शयनम पद्मनाभम सुरेशम असे पूर्ण पुरुष विष्णू जणू आहात, आपल्या तृप्तीत असणारे असा 5 मिनिटं तरी भाव धरा. मुद्दाम आरोपित करून धरा, बलात्कारांनी धरा, पण त्या या भावाचा अभ्यास करा. कारण आपल्याला जे गाठायचं आहे ते गाठलं नाहीये याचंच जास्त चिंतन आपल्या ठिकाणी होत आहे. त्याच्याऐवजी आपण मुळातच ते आहोत असं संत धरून आपल्याला साधना करायला सांगतात. समर्थांची लाख मोलाची ओवी आहे, पदीहून चळो नये, करावे नाना साधन उपाये, तरीच सापडे सोये अलिप्तपणाची. आपण तेच आहोत, या पदावरून खालीच येऊ नये. आणि तरी आपल्याला माहिती आहे की आपण खाली येतो, साधनाही करावी, पण खाली येऊच नये असाच प्रयत्न करावा आणि साधनाही करावी. करावे नाना साधन उपाये, तरीच सापडे सोये अलिप्तपणाची. आपल्याला आज पूर्णपणाने माहित आहे की तो परमात्मा मी नाहीये आणि नुसतं सोहम सोहम म्हणून काय होणार आहे. त्यामुळे मी परमात्मा आहे याचा अर्थ मी देह नाही, मी इंद्रियांच्या ठिकाणी असणाऱ्या कामना त्या कामनांना थारा देत नाही आणि मी शांत स्वरूप आनंद स्वरूप आहे असं स्पष्ट चिंतन आपण करावं. तेच सोहम चिंतन आहे, तेच सोहम स्मरण आहे. या गुरुपौर्णिमेच्या दिवसात आपणास काय मागू? आम्हा सर्व साधकांचे अवगुण दूर करा, आमची साधना आनंदाने व उत्तमरित्या घडो. प्राप्त परिस्थितीला धैर्याने आणि संयमाने आम्हाला सामोरे जाता येवो आणि साधक म्हणून आमच्या सर्व अहंतेचे निराकरण होऊन आम्ही आपल्याच पायांशी शरणागत होऊन सर्व काळ असोत ही प्रार्थना. हे सर्व जी प्रार्थना म्हणून म्हटलेलं आहे ते सर्व तुम्हाला प्राप्त होवो अशी मीही प्रार्थना करतो. त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणण्यापेक्षा आपल्या सगळ्यांना प्राप्त होवो अशी मी प्रार्थना करतो. पण हे प्राप्त करण्याचा जो उपाय आहे तो उपाय लक्षात ठेवला म्हणजे मग जास्त चांगलं असं मला वाटतं. जिथं आपण कमी पडू तिथं प्रार्थना करण्याचा आपल्याला अधिकारच आहे, कारण आपण काही असं सगळं म्हटलं म्हणून पूर्ण नाही आहोत. त्यामुळं जे व्हायचं ते त्याच्याच कृपेने होणार आहे असं म्हटलं म्हणजे आपल्या अहंतेचं विसर्जन होतं आणि आपला जो प्रयत्न आहे तो प्रयत्न निरहंकार पद्धतीने घडत राहतो. म्हणून ही प्रार्थना देखील सफल होवो अशी मीही प्रार्थना करतो. हरिओम तत्सत. एक मिनिटभर आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामीजी नारायण प्रभु राम राम राम. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।